अध्याय बेन एन हेरोद राजा कालामाय यहूदा मान्या बेथलेहेमाय यीशु जन्म जयो तोवे देखा ओकोलवान लोक दिहे उदियरे यरूशलेमाय एन होत्ता लाग्या का यहूदिया राजा जो जन्मियो तो कैसे है कहा का आमाय दिहे उदिये त्या तारो देखिन एन त्याल पागे पोड़ा आमाय नहा एन ई ओनाइन हेरोद राजा एन यरूशलेमा मान्या बादा लोक घाबराय गोया पासे ते लोखा मुख्य बादा याजक एन शास्त्री यहा लोके जागे टोळो कोइन त्याल होद्या का ख्रिस्ता जन्म कैसे होणारो है त्याहाय त्याल आख्या यहूदा मान्या बेथलेम गाव माय कहा का भविष्यवाद्या असेने एकोई लिखला है का ओ यहूदा मुलखा बेथलेमा तू बादा अधिकारी हमाय हानो है एको काइज नाही कहा का जो मा लोक इस्राएल यहाल सांभाळी ओहडो अधिकारी तोमाने निंगी तो वे हेरुदे त्या उकलवान लोकहाल गुपचुप हाद्या एन जो तारो देखायो त्या वेळे त्या पाने बराबर होदी लेदी एन ते त्याहाल बेथलेहेमा माय दोवाडता आख्या तुम्हा जाईन त्या पोहा बराबर होत कोआ एन तो तुम्हा जोडी तोवे मान येईन आखा पासे आय बी येईन पागे पोढी तो वे राजा ई बोलना उनाईन त्या निंग्या पासे देखा जो तारो त्याहे दिही उदेल देखेल तो जो तो बालक आतोता त्या जागाव जाईन उभो रोयता होदू त्या आगाडी रे चाल्यो एन त्या ताराल देखीन त्या खूप खुशी जया एन त्या गामे गोया तोवे तो बाळक त्या आई हो मोर्या ये पाय हे एकोय त्याहाय देख्या एन त्याहाय त्या पाण्यो किमती सामाना कोथळो सोडीन होनो उद एन बोळ ओहड्यो बेटो त्या चोडव्यो एन त्याहाय हेरोदा असे पासा जावा नाय एकोय त्याहाल होपनामाय आख्या त्या हाटी त्या बिहिरे वाटे त्याहा देशामाय निंगोया पासे त्या गोया तोवे देखा देवादूत योसेपाल होपनामा देखायो ते आख्या उठ पोहाल एन त्या इहे लैन मिसर देशामा नाही जो एन आय तू लाखी ताव होदू तारो कहाका बाळका खून कोराहाटी हेरोद त्याल होदनारो हे तोवे तो उठीन पोहाल एन त्या इहे लैन रातीज मिसर देशामा नाही गोयो एन हेरोद मोए ताव होदू तो तारोयो पोर मेहरे भविष्यवाध्या असने एको आखला आता का माये मा पोहाल मिसर देशामाने हादी हो ती पुरा ओवा या हटी एको जाया तोवे ओकलवान लोखाय मान ठोगाड्या ई देखीन हेरोद राजाल खूप मोठी रोग को येनी एन माहे दोवाडिये एन जी वे ते ओकलवान लोखापाने हारी होदी ले देल ते वेळे पुरमाने बेथलेमा माय एन त्या होगा हिवाडा माय बेन ओरहा एन त्याने कमी उमरे बाळके आते त्या होगाल मायटाके इर्मया भविष्यवाद्यासने जी आखला आता ती ते वेळे पुरा जाया ते आखला आता का रामा ही रोडना एन मोठा दुःख कोना आवाज जायो राहेल ते पोहा हाटी रोड हे ते पाय नाय हे या हाटी ती ओगी रोय नाय पासे हेरोद मोयो तोवे देखा देवादूत मिसर देशामाय योसेपाल होपनामा देखायो एन ते आख्या उठ पोहाल एन त्या इहे लैन इस्रायला देशामा जो कहा का ज्या पोहा जीवला आता त्या बादा मोय गोयला है तो तोवे उठीन पोहाल एन त्या इहे लैन इस्रायला देशामा येनो पेन जोवे तो ओनायो का आरखेलाव ओ त्या अभो हेरोदिया जागे यहूदिया माय राज को है तोवे तो ताजा हटी बियो एन होपना माय त्याल देवा तेको सूचना जाई त्या हटी तो गालेल मुल्खा माय निंगोयो एन तो नासरेत नावा गाव माय येन रोयो त्याल नासोरी आखी एकोई जी भविष्यवाद्या असने आखला आता ती पुरा ओवा या हटी एकोई जया